पंडरग पुरा मदी कायच कल्लाव ते रुक्मिणी रुक्मिणी चुडाले ते रुक्मिणी रुक्मिणी चुडाले ते विठ्ठल ग बाकी देते विठ्ठल बाकी देते ग बाई विठ्ठल बाकी देते पंडरग पंडई ग पंडयेरी दुरून दिसते हिरवीगार ग बाई तुळशियाला बार तुळशी ग आला बार मंजुरे तोडाच्या र ग बाई मंजुरे तोडाच्या र पंडरग पुरा मदी पंडरग पुरा मदी पंडरग पुरा मदी ग बाई कायची घेणी देनी
सोन्याच्या
ग तागडीन सोन्याच्या ग तागडीन मजते रुक्मा बाई ग बाई मजते रुक्मा बाई
पंडरग
पुरा मदी
पंडरग
पुरा मंदी लावते ग बाई कायचा कल्लावते रुक्मिणी ग चुडाले ते विठ्ठिणी ग चुडाले ते विठ्ठल बाकी देते ग बाई विठ्ठल बाकी देते
पंडरग
पुरा मदी
पंडरग
पुरा मंदी
कायची घेणी देनी
ग बाई कायची घेणी देनी
कायची
ग घेणी देनी
कायची
ग घेणी देनी
पंडरग
पुरा मदी
पंडरग
पुरा मदी
सुटल वार
ढुंड ग बाई सुटल वार ढुंड
सोन्याच्या
ग तागडीन
सोन्याच्या
ग तागडीन मजते रुक्मा बाई ग बाई मजते रुक्मा बाई देवाच्या ग देवळात गेली मी होती राती ग बाई गेली मी होती राती प्रसाद ग देला हाती प्रसाद देला हाती ग बाई प्रसाद देला हाती सोन्याच्या ग मुंदर का इठलाच्या बोटी ग बाई विठ्ठलाच्या बोटी
लहान चोरून राहिल्या महिना बऱ्या दिंडी
हिरवी ग साडी मीत नेसली नाक बोटी ग बाई नेसली नाक बोटी विठ्ठली ग साडी मीत नेसली नाक बोटी ग बाई नेसली नाक बोटी रुक्मिणी ग पुसे बाई विठ्ठलाच्या संग ग बाई विठ्ठलाच्या पाशी आंब्याची गंबराई पिकून झाला सडा ग बाई पिकून झाला सडा आई बापाले पत्र झाडा आई ओळाले पत्र झाडा पिकून झाला सडा ग बाई पिकून झाला सडा गुलाई ग बाचे फूल वाऊमी को न्या देवा ग बाई वाऊमी को न्या देवा विठ्ठलाच बोलावन आए मले घळ घडी ग बाई आए घळ घडी धोतई गऱ्याचे फूल वाऊ केले देवा ग बाई वाऊई केले देवा वाऊ मीत केले देवा मले शंकराची सेवा ग बाई शंकराची सेवा
राम नाग
लक्ष्मण सीताले गो आला घाम राम पुष्पले गो आला घाम राम पुष्प फळ किन ग बाई पुसते फळ किन
बारा नाग
वर्षे झाले
बारा नाग
वर्षे झाले सीता कुंकुट नाहीलेली ग बाई कुंकुट नाहीलेली माची ग आली फेरी सीता डाबल्या पाशी गेली ग बाई डाबल्या पाशी गेली